आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार. गेल्या 11 वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 2 दिवसात 8 कोटी 60 लाख किमतीचा गांजा जप्त. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या 12 ऑगस्टपर्यंत चालेल. त्या सर्व विषयांवर चर्चा शक्य आहे असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काही काळ विरोधी पक्षांकडून होत होती. मात्र आता नियमित पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या असल्यानं विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली आहे. मागच्या 11 वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून जनतेला स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणा, हरित ऊर्जा उपक्रम आणि स्वावलंबन यासाठी सरकारचा विशेष आग्रह असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं. यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका लेखाचा दाखला दिला. भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, तसंच एक धोरणात्मक शक्ती म्हणूनही उदयाला येत आहे असं पुरी यांच्या या लेखात म्हटलं आहे. ऊर्जा क्षेत्र देशाच्या विकासासाठी महत्वाचं असून गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाच्या पायावर या क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं आहे असं पुरी म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाचं ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर झाल्याचंही पुरी यांनी या लेखात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचा राज्याला मोठा लाभ झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत बँक ऑफ अमेरिका फ्लॅगशिप इंडिया परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची वाटचाल संरक्षण उत्पादन निर्मिती हब आणि स्टार्टअप हबच्या दिशेनं सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या प्रशासनात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून सुलभता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरांवरचा वाढता भार कमी करण्यासाठी द्वितीय आणि तृतीय श्रेणीची शहरं विकसित करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून औद्योगिकीकरणाचं विकेंद्रीकरण करून छत्रपती संभाजीनगर, नांदेड, गडचिरोली ही शहरं विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात 80,000 कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या 7 बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी 4 शिष्टमंडळं भारतात परतली आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते, वरिष्ठ अधिकारी, प्रभावशाली विचारवंत, माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज UAE, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज दुपारी देशात परतणार आहे. या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट दिली. जागतिक पर्यावरण दिन उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. DY पाटील क्लायमेट ऍक्शन लॅबच्या वतीनं नवी मुंबईत नेरूळ इथं ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ग्रीन मॅरेथॉनमध्ये युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या @AirNews_Mumbai या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात झाली. या बैठकीत रेपो दर बदलासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली परवा शुक्रवारी या समितीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल. रिझर्व्ह बँकेनं गेल्या 2 आढाव्यात रेपो दरात 50 बेस पॉईंटनी कपात करून रेपो दर 6% ठेवला आहे. मुंबईच्या प्रवेशद्वाराच्या 5 पथकर नाक्यांवर सवलत दिल्यामुळे महामंडळाला भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. तसंच पथकर सवलतीच्या कालावधी 17 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढवण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पथकर वसुलीचा मूळ कालावधी 19 ऑक्टोबर 2010 ते 18 नोव्हेंबर 2026 होता. आता 19 नोव्हेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2029 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांचा प्रत्यक्ष गणनेचा रिअल टाईम डेटा उपलब्ध करून देण्याची अनिवार्य अट घालण्यात आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 2 दिवसात सीमाशुल्क विभागाने 8 कोटी 60 लाख किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून 2 वेगवेगळ्या विमानातून आलेल्या प्रवाशांचा संशय आल्याने त्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी सामानातून सुमारे 8.5 किलो गांजा लपून आणल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी 3 भारतीय नागरिकांना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार प्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी वैभव जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या रविवारी 8 जून रोजी हा पुरस्कार सोलापुरात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधल्या कोठली गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी बस आणि ट्रक यांची टक्कर झाली. या अपघातात 2 जण मृत्यूमुखी पडले तर 20 जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही लक्झरी बस सुरतहून बुलडाण्याच्या दिशेनं जात होती. ठाणे जिल्ह्यात दिवा इथं चौधरी कंपाऊंडमधल्या 6 भंगार गोदामांना काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. या आगीत गोदामांचं नुकसान झालं, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या घणसोली बस आगारात उभ्या असलेल्या बसला आज सकाळी 7 च्या सुमाराला आग लागली. या आगीत 3 बसेस पूर्णपणे जळाल्या असून इतर 5 बसेसचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे. या बसेस 28 मे पासून दुरुस्तीच्या कामासाठी आगारात उभ्या होत्या. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशीनंतरच हे कारण स्पष्ट होईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांनी आकाशवाणीला दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस आणि राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या सोमवारी संयुक्त कारवाई करत सिमी या बंदी असलेल्या संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली. ठाण्याजवळ पडघा या गावात तसंच बोरिवलीमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी काही आक्षेपार्ह कागदपत्रं आणि 19 मोबाईल ताब्यात घेतल्याची माहिती ATSने दिली आहे. या फोनमधला डेटा पुसून टाकला असल्याची शंका असून ही उपकरणं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. या झडतीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या 12 जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार. गेल्या 11 वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 2 दिवसात 8 कोटी 60 लाख किमतीचा गांजा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.